चीनी मंडी .com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट, शनिवार 7 सप्टेंबर 2019। डोमेस्टिक मार्केट, देशभरात आज साखरेची मागणी कमी राहिली। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3170 ते 3250 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3390 ते 3375 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3400 ते 3450 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3225 ते 3275 रुपये, तर M30चा व्यापार 3350 ते 3400 रुपये होता। कोलकातामध्ये M30चा व्यापार 3570 ते 3640 रुपये होता। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3440 ते 3525 रुपये होता। वर दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत।